வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. குண்டலீக வரதே ஹாரி விட்டல் ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹாராஜ் கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹாராஜ் கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சந்த். देवाची द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेली जी नाम घेण्याची पद्धत प्रक्रिया तर ती पाहतो आहोत. आणि त्याच्यामध्ये प्रथम वैखरीनी किंवा मुखाने नाम घ्या असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते आपण पाहतो आहोत. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मुखानी हरी हरी असं म्हणत राहा. मुखानी हरी हरी असं जर म्हणायचं असेल तर मुखात येण्यासाठी सुद्धा संपूर्ण श्रद्धा भरलेली असली पाहिजे तर मुखात येणार. हरी या शब्दाबरोबर आपल्या सर्व भावाचं सहकार्य या शब्दामध्येच अपेक्षित आहे. असं असल्यामुळं हरी मुखे म्हणा याचा अर्थ सुरुवात तर करा कसं तरी तर म्हणायला लागा असा निश्चित नाहीये. एखाद्या गोष्टीचा उच्चार आपल्याला समजल्यानंतर पटल्यानंतर आपल्या ठिकाणी भाव असेल तेव्हा आपण करतो. त्या तऱ्हेने हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अगदी दुसरा अर्थ देखील घेता येऊ शकतो जो सर्वसामान्यपणे सांगितला जातो की मुखानी म्हणा. मुखानी म्हणालात म्हणजे हळूहळू ते चित्तामध्ये जाईल म्हणजे हळूहळू ते मनामध्ये जाईल म्हणजे हळूहळू ते अंतःकरणामध्ये उतरेल. अंतःकरणामध्ये उतरेल तसं हळूहळू अस्तित्वगत अशा तुमच्या भावनेपर्यंत ते पोचू शकेल. हा जो दुसरा अर्थ नेहमी सांगितला जातो हा देखील चुकीचा आहे असा त्याचा अर्थ नाही. तरी देखील वरवर म्हणण्यावर ज्ञानेश्वर महाराजांचा निश्चित विश्वास नसणार. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा मुखानी म्हणायला सांगतात तेव्हा मुखानी म्हणण्याच्या मध्ये अंतःकरणाचा देखील समावेश असलाच पाहिजे. मागच्या वेळेला आपण ते पाहिलेलं होतं. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. संसारात असून हरी हरी असं तुम्ही म्हणू शकाल. संसार करत असताना तुम्ही नाम घेऊ शकाल अशी अजून एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. परमार्थ जणू प्रपंचाच्या विरोधात आहे अशा प्रकारची समज घेऊन परमार्थाकडे पाहिलं जातं. हा परमार्थ करतो म्हणजे नोकरी उद्योग धंदा कसा करणार. हा परमार्थ करतो म्हणजे शिकणार कसा. हा परमार्थ करतो म्हणजे कुटुंबाचं संरक्षण करणार कसा. अशा प्रकारची एक समजूत पसरली जात होती. की जणू संसार आणि परमार्थ हे दोन वेगळे भाग आहेत. संसार करत असताना परमार्थ जसा काही करताच येणार नाही. खरं म्हणजे संसारी मनुष्याला आणि कर्म करणाऱ्या मनुष्याला परमार्थाचा उपदेश केलेला आहे. भगवंतांनी देखील भगवद्गीतेत जो उपदेश केलेला आहे, एरवी भगवंतांचं काम सोपं होतं. जर अर्जुनाच्या मनामध्ये विरक्ती निर्माण होत असेल, युद्ध नको असं म्हणत असेल, किम नो राज्येन गोविंद किम भोगैर जीवितेन वा असं जर अर्जुन म्हणत असेल, तर किती उत्तम भूमिकेवर तो आला. इतक्या उत्तम भूमिकेवर तो आला तर मग म्हणणं सोपं होतं. तिथून जवळच होती तीर्थक्षेत्र. भगवंत अर्जुनाला म्हणू शकत होते की चल, उत्तम भूमिकेवर आलेला आहेस, आता तू आणि मी आपण दोघं हरिद्वारला जाऊ, ऋषिकेशला जाऊ आणि छान साधना करू. राज्यामध्ये आणि राज्यभोगामध्ये काय ठेवलेलं आहे? पण भगवंतांनी त्या ठिकाणी त्याला कर्माचा उपदेश केला. तरी देखील इतका स्पष्ट परमार्थ असताना देखील कदाचित परमार्थी मनुष्यांच्याच विचित्र वर्तणुकीनी प्रपंच आणि परमार्थ हे एकमेकांपेक्षा वेगळे असलेच पाहिजेत अशी एक धारणा निर्माण झाली असावी. स्वतः ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी प्रपंच सोडून परमार्थ करायला सुरुवात केलेली होती आणि सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे परत ते प्रपंचामध्ये आलेले होते. याचा अर्थ त्या काळी देखील प्रपंच सोडून परमार्थ करण्याची एक प्रेरणा अशी काम करत होती. ज्ञानेश्वर महाराज सर्वांना सांगताना असं सांगतायत की संसारामध्ये असून जिभेच्या ठिकाणी तुम्ही याचा वेग धरा. वेग हा विशिष्ट शब्द आहे. एखादी कृती करताना कृती करण्याच्या माग जी प्रेरणा आहे, जो फोर्स आहे, त्याला वेग असं म्हटलं जातं. या वेगातूनच पुढं विकारजन्य शब्द आवेग देखील निर्माण झालेला आहे. जिभेच्या ठिकाणी वेग निर्माण करणं, जिभेच्या ठिकाणी जर वेग निर्माण करायचा असेल तर तुमच्या सगळ्या मनाचं सहकार्य त्याच्यासाठी पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की नुसतं हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायचं नाही. त्याच्या आत वेग असला पाहिजे, त्याची तीव्र ओढ असली पाहिजे, तीव्र जिज्ञासा असली पाहिजे. अशी जर जिज्ञासा असेल तरच वेग निर्माण होईल. संसार करत असताना, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता गृहादिक आघवे हे काही न लगे त्याजावे, जे घेते जाहले स्वभावे निस्संगू म्हणोनी. स्वभावानीच आपण निस्संग आहोत. आत्मा देहापेक्षा वेगळा, मनापेक्षा वेगळा, बुद्धीपेक्षा वेगळा, तो स्वभावानीच वेगळा असल्यामुळं त्यांनी आपल्या वेगळेपणामध्ये राहावं. प्रपंच सोडण्याची गरज नाही, घर सोडण्याची गरज नाही, घर सोडून काही विशेष प्राप्त होतं अशी गोष्ट नाही. असोनी संसारी जिव्हे वेगू करी. संसारात असून संसारात असतानाच जिभेला एक प्रकारचा वेग निर्माण झाला पाहिजे. त्या वेगामागं भावना असली पाहिजे, भावनेचा वेग असला पाहिजे, बुद्धीचा समजून उमजून असलेला वेग असला पाहिजे. संसार आणि परमार्थ ही नेहमी दोन टोकं समजली जातात आणि कुठल्याही संतांनी तसं न सांगता आपण ते समजतो. म्हणून संसारी मनुष्य आपण परमार्थापेक्षा अगदीच विपरीत टोकावर आहोत असं नेहमी समजत असतो. अगदीच वेगळ्या टोकावर. तो म्हणतो आमच्या ठिकाणी किती काम आहे, किती क्रोध आहे, किती लोभ आहे, काय आमचं जीवन, असं तो म्हणत असतो. म्हणजे परमार्थ करत असताना काम, क्रोध, लोभ नसले पाहिजेत आणि आमचं जीवन हे परमार्थाला अनुकूल नाहीये असं तो नेहमीच समजत असतो. आपण वेगळ्या एका ठिकाणी आहोत आणि परमार्थ वेगळ्या एका ठिकाणी आहे आणि तिथं मी पोचणार कसा. नदिया गहेरी नाव पुराणी अंतन लागे पार, मी पलीकडे जाणार कसा. अंत पार नाही इतकं मध्ये अंतर आहे. हे अंतर जिभेच्या ठिकाणी वेग निर्माण झाल्यावर नाहीसं होतं. अस्थिर मन नेहमीच कुठल्या तरी सुरक्षित टोकाचा विचार करत असतं. प्रपंच करत असताना मन अशा टोकाचा विचार करतं की जर परमार्थ जमला नाही तर निदान आहोत तिथं तरी सुखी राहू. कारण परमार्थामध्ये शांती, समाधान, आनंद, तृप्ती, प्रेम ही मूल्य म्हणून सांगितलेली आहेत. नाही साधली समजा तर मग घर, दार, मुलं, बाळं या ठिकाणी तर राहू. म्हणजे जसं काही घर, दार, मुलं, बाळं या गोष्टी आनंद, सुख, समाधान, शांती, प्रेम याच्या विपरीत आहेत. कधीही एक तीर सोडायला आम्ही तयार नसतो. एका तीरावरून पाय उचलायला आम्ही तयारच नसतो आणि कल्पना अशी करून घेतो की ती गोष्ट त्या दुसऱ्या तीराची चाललेली आहे, या तीराची नाही. कारण या तीरावर कायमच पैशाची इतकी टंचाई भासत असते, इतकी आवश्यकता भासत असते आणि प्रत्येकाला ही गमतीची गोष्ट आहे. अगदी सामान्य उत्पन्न मिळवणाऱ्याला देखील पैशाची चणचण भासत असते, त्याच्यापेक्षा अधिक उत्पन्न घेणाऱ्याला देखील भासत असते आणि त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त उत्पन्न घेणाऱ्याला देखील नेहमीच पैसे कमी वाटत असतात. त्यामुळे मग ते आनंद, समाधान, शांती या जणू कल्पनेतल्या गोष्टी आहेत असंच वाटत राहतं. या गोष्टी जणू आपल्याला प्राप्त होणार नाहीत. आपण एका तीरावर आहोत आणि दुसऱ्या तीरावर त्या गोष्टी आहेत. मनामध्ये असणारी जी अस्थिरता आहे आणि मनामध्ये असणाऱ्या ज्या कामना आहेत त्या कामना आम्हाला एका बाजूला इतक्या जखडून ठेवतात की बोलायची सोय नाही. आणि मग व्यावहारिक मनुष्य असा विचार करतो की निदान या बाजूला तरी राहू आणि या बाजूला राहत असताना जेवढं साधेल तेवढं साधू. त्याला कोणीही ही बाजू सोडायला सांगितलेली नसते तरी तो असं म्हणत असतो की या बाजूला राहू. आणि ते मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. निदान इथं ज्याला सफल जीवन म्हणतात तसं तर जगू. उत्तम आलेशान असं घर असावं, उत्तम कपडे लत्ते असावेत, गाड्या घोडे असावेत, नोकर चाकर असावेत. ते नाही जमलं तर नाही जमलं, पण हे तर नको सोडायला. अशा प्रकारच्या संसारात असतानाच जर परमार्थाचा ध्यास घेतला तर परमार्थ देखील होऊ शकतो. परमार्थ या कोणत्याही गोष्टीच्या विरोधात नाही हे प्रथम समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. असं असल्यामुळं हा काठ सोडण्याची तयारी नाही आणि तो काठ काल्पनिक आहे या चक्रातून जवळपास कधीच सुटका होत नाही. मी मुल्ला नसरुद्दीनची एक गोष्ट वाचली की मुल्ला नसरुद्दीनकडे येणारा, त्याला भेटायला येणारा एक मित्र कितीतरी वेळ, तास दोन तास जवळपास, मध्ये मोठा वाहता रस्ता होता आणि इतका वाहता रस्ता होता आणि इतका मोठा रस्ता होता, इतक्या लेन होत्या त्याला. की तो तिकडे जवळपास बसून राहिल्यासारखा झाला. तो इकडे येण्यासाठी त्याला अर्धा पाऊण एक तास लागला. तो मुलाला या बाजूला आल्यावर म्हणाला की किती कठीण हा रस्ता ओलांडून तुझ्याकडे येणं, तू कसं करतोस जाणं येणं? तर मुल्ला म्हणाला की मी या बाजूलाच जन्माला आलेलो आहे, मी तिकडे कधी गेलेलोच नाहीये. असे काही समजणारे लोक असतात की आपण या बाजूलाच जन्माला आलेलो आहोत आणि आपण तिकडे कधी जायचंच नाहीये जवळपास. स्वामीजी गोष्ट सांगायचे कोणा त्यांच्या एका स्नेहाची किंवा ओळखीच्या एका व्यक्तीची किंवा नात्यातल्या एका व्यक्तीची. ते इतके नास्तिक होते की डॉक्टर म्हणाले की भाऊसाहेब आता राम नाम घ्या, दुसरा काही उपाय नाहीये, आता जर काही करेल तर तो करेल, नामस्मरण करा असं डॉक्टर म्हणाले. तेव्हा ते हू असं म्हणत असताना प्राण सोडला असं स्वामीजी सांगायचे. त्यावेळेला देखील नाही म्हणाले, असं नाही म्हणाले की त्या झटक्यासरशी प्राण सुटला त्यांचा. असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. तर अजून एका अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. अजून वाचेनी मुखानी नाम कोणत्या अभंगात घ्यायला सांगितले तो अभंग घेतलेला आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप रामकृष्ण वाचा. ते प्रथम म्हणतात की रामकृष्ण म्हणजे नाम जे असेल ते वाचेनी घ्यायला पाहिजे. त्याच वेळेला भाव हा जीवाचा आत्मा, जीवाचा भाव आपण आत्मा आहोत असा ठेवला पाहिजे. मुखाने नाम घ्यायला सांगतात आणि जीवाने भाव मात्र आपण आत्मा आहोत असा त्याच वेळेला घेऊन नाम घ्यायला सांगतात. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आत्मा जीवाचा भाव असा पाहिजे की आपण आत्मा आहोत. तो जो दंड दिलेला आहे त्यामुळे याचे अर्थ कळत नाहीत. त्याच्याऐवजी सरळ वाक्य करावं आणि स्वल्पविराम द्यावेत म्हणजे कळतं. काव्यामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळं रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप करा अर्थ आता अर्थ करता येत नाही. रामकृष्ण वाचेनी घ्या. जीवाचा भाव असा असू देत की आपण आत्मा आहोत. जो शिवाचा रामजप आहे म्हणजे शिव भगवान शिव रामजप करताना याच पद्धतीने रामजप करतात. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा रामजप. भगवान शंकर देखील अशाच पद्धतीने रामजप करतात. कशा पद्धतीने? वाचेनी घेतात नाम आणि जीवाचा भाव असा ठेवतात की आपण आत्मा आहोत. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. पहिलं उदाहरण दिलं शिवांचं भगवान शंकरांचं की शंकर देखील याच पद्धतीने नाम घेतात. मग असं म्हणतात की अशा प्रकारचा सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला त्याचा प्रल्हादी बिंबला उच्चार सत्वर असा घ्यायला पाहिजे. सत्वर उच्चार म्हणजे काय? प्रल्हादाच्या ठिकाणी देखील ही गोष्ट सत्वर ठसली. प्रल्हादांनी देखील उच्चार केला आणि असाच उच्चार केला की रामकृष्ण वाचा. भाव हा जीवाचा आत्मा, अशाच प्रकारे प्रल्हादांनी देखील उच्चार केला जसं शंकरांसारखा. आणि त्याच्या ठिकाणी गंमत म्हणजे सत्वर फलप्राप्ती प्रल्हादाला मिळाली. उद्धवा लाधला कृष्णदाता, याच प्रकारांनी उद्धवांनी देखील नाम घेतलं. तर उद्धवाला कृष्ण हा दाता होऊन गेला. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, अशा प्रकारे नाम घेणं हे सुलभ आहे असं ज्ञानदेव म्हणतात. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. मात्र हे सर्वत्र दुर्लभ होऊन गेलेलं आहे. इतकं सुलभ नाम असताना दुर्लभ होऊन गेलेलं आहे, कारण लोक गणतीच्या मागं लागले. रोज 108 वेळेला घेईन, 121 वेळेला घेईन, 1108 वेळेला घेईन, एकूण 3 कोटी घेईन, 3.5 कोटी घेईन, मग दुर्लभ होऊन बसलं. खरं म्हणजे सुलभ असताना. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, अशा प्रकारे नाम घेणं हे सुलभ आहे वस्तुतः, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. पण हे सर्वत्र दुर्लभ होऊन गेलं. ज्ञानदेव म्हणे स्वल्पविराम, नाम हे सुलभ स्वल्पविराम, सर्वत्र दुर्लभ, हे मात्र सर्व ठिकाणी दुर्लभ आहे स्वल्पविराम विरळा जाणे. कोणीतरी एखादा याचं मर्म जाणतो. वाचेनी राम कृष्ण असं म्हणावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. सुरुवात वाचेनी करावी. वाचेनी सुरुवात करत असताना भाव मात्र ठेवावा की जीव आणि आत्मा एक आहेत. जीव आणि आत्मा हे एक आहेत अशा प्रकारचा भाव ठेवावा आणि वाचेनी देखील नाम घ्यावं. जीव आणि आत्मा एक आहेत असा भाव ठेवण्याच्या आधी आपल्याला तर्कांनी जावं लागेल. जेव्हा भाव हा शब्द येतो तेव्हा अडचण अशी होते की भाव ठेवता येत नाही. कसा ठेवायचा भाव? आधी सम्यक तर्कानी भाव ठेवायचा, कारण भाव ही एकदम ठेवता येण्यासारखी गोष्ट नाही. बुद्धी देखील जेव्हा घोळली जाते आता बुद्धीला देखील ठरवण्याची आवश्यकता नाही, इतका बुद्धीचा निश्चय पक्का होतो तेव्हा भाव निर्माण होतो. हा भाव आधी कसा ठेवायचा त्याची काहीतरी प्रक्रिया असली पाहिजे. म्हणून अशा प्रकारचा भाव ठेवायचा, पण प्रथम तर्कानी ठेवायचा. आपल्यापाशी दुसरा मार्ग नाहीये. प्रथम तर्कानी ठेवायला लागेल आपल्यापाशी. याचा अर्थ कोणीतरी एखादा असा असतो त्याची गोष्ट चाललेली नाहीये, तुमची आमची गोष्ट चाललेली आहे, बुद्धिवादी माणसाची गोष्ट चाललेली आहे. कारण कोणतीही गोष्ट करताना प्रथम मध्ये बुद्धी येते. प्रथम जर बुद्धी येत असेल तर बुद्धीने तर्क लढवून समजून घ्यायला पाहिजे की जीव आणि शिव एक आहेत, जीव आणि आत्मा एक आहेत, हे प्रथम तर्कानी समजून घ्यायला पाहिजे आणि नाम घ्यायला पाहिजे. वाचेनी तर्कानी जर समजून घ्यायचं असेल तर मोठी परंपरा उभी करायला लागते तर्काकरता. आपल्या ठिकाणी जी जाणीव शक्ती आहे ती जाणीव शक्ती ही अशुद्ध स्वरूपामध्ये देहावर मनावर बुद्धीवर विश्वास ठेवणारी अशी आहे, म्हणून ती जीवदशेला आलेली आहे, ती विकारामध्ये सापडलेली आहे, ती आकर्षित होते, इंद्रियजन्य सुखाकडे आकर्षित होते, ती सुख दुःखाकडे आकर्षित होते, ती पाप पुण्य आपल्या स्वतःला लावून घेते, हे तर आपल्याला समजतं। म्हणून आपण जीवदशेला आलेले आहोत असं संत आपल्याला म्हणतात, मी जीव माझं बंधन, आपण मुक्त आहोत असं आपल्याला वाटतं का? नाही वाटत, मग आपण जीवदशेला आलेलो आहोत। मला जन्म आणि मरण आहे असं वाटतं ना वाटतं, मग जीवदशेला तुम्ही आहात। आणि जी परमस्थिती आहे त्या परमस्थितीमध्ये जेव्हा जीवाला मी देह मी मन अशा प्रकारचा जो अबोध आहे तो नाहीसा होतो, तेव्हा तो पाप पुण्य सुख दुःख या सगळ्या गोष्टी ओलांडतो आणि परमशांत परम आनंदाच्या अशा स्थितीवर जाऊन पोचतो। म्हणून जीव हा तर्कानी परमात्मा आहे असं प्रथम समजलं पाहिजे। नाम घेत असताना कदाचित असं होईल, ज्ञानेश्वर महाराज इथं म्हणत नाहीयेत वाचेनी नाम घ्या असं म्हणतात, पण नाम घेत असताना कदाचित असं होईल की तुमच्या समोर राम असं म्हटल्याबरोबर एक चरित्र उभं राहील, राम असं म्हटल्याबरोबर एक मूर्ती उभी राहील, पण जी मूर्ती उभी राहील ती प्रत्यक्ष रामाशी संबंधित नसेल। तुम्हाला माहीत नाहीये की ते कसे होऊन गेले, कसे दिसत होते, तुम्हाला माहीत नाहीये। सरावानी तुम्ही ती मूर्ती आणि राम एक समजत आहात, हाही तर्कच आहे। तुम्हाला काय माहिती की राम कसे होते, आणि तुम्ही हाही तर्कच करत आहात की राम हे नाम परमात्म्याशी जोडलेलं आहे, तुम्हाला तर्क करावाच लागेल, नाहीतर मग तुमचा आत्ते भाऊ मामे भाऊ कोणीतरी राम या नावाचा समोर येईल। तुम्हाला तर्क करायला लागेल की राम हा परमात्मा आहे। म्हणून तर्काचं मोठं काम आहे सुरुवातीला, पण हा सुसंगत सम्यक असा तर्क तुम्हाला करावा लागेल। आणि असा तर्क करून मुखाने नाम घ्यायला लागेल। भावाने नाम कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतोय, प्रथम तर्काने घ्यायला लागेल। ते तर्काने घेत असताना पुढे पुढे विचाराची तर्काची परंपरा इतकी सिद्ध होते की तुम्ही नाम घेत असताना आणि मूर्ती समोर पाहत असताना तुम्हाला त्या मूर्तीच्या ठिकाणी तर्क करण्याची आवश्यकता भासत नाही, हा परमात्माच आहे हे तुमच्या बुद्धीत ठसतं, हे तुमच्या विचारात ठसतं, तुमचा तर्क पक्का होतो। राम असं म्हणत असताना कशावरून ते परमात्म्याचं आहे असं आता तुम्हाला वाटेनासं होईल, तेव्हा ते नाम तुमच्या विचारामध्ये उतरेल, तो तुमचा सहज विचार होईल, आता तर्काची गरज भासणार नाही। जसं तुम्हाला आम्हाला पक्क झालेलं आहे की राम म्हणजे प्रभू परमात्मा, अशा प्रकारे विचारांमध्ये ते उतरणं ही गरजेची गोष्ट राहते। आधी तर्क लढवायला लागतो, मग पुढे पुढे तुम्हाला तर्काची गरज भासत नाही, तो तर्क इतका सिद्ध होतो की तुम्ही तर्क लढवून विचारापर्यंत पोहोचणं याची तुम्हाला गरज भासत नाही, त्याच्याऐवजी राम म्हटल्याबरोबर परमात्मा असा विचार तुमच्या ठिकाणी पक्का होतो। राम असं म्हटल्यानंतर सच्चिदानंद हा विचार तुमच्या ठिकाणी पक्का होतो। राम म्हटल्याबरोबर जन्म मरण रहित या विश्वाचाही आदी असा परमात्मा ही गोष्ट तुमच्या विचारामध्ये अगदी पक्की होते। आणि त्यावेळेला तुम्ही नामस्मरण करत असताना तर्काखेरीज विचाराचा आश्रय धरायला सुरुवात करता। आणि मग त्या विचारांनी तुम्हाला समजायला असं लागतं की राम म्हटल्याबरोबर त्या शब्दाच्या सहाय्याने आपण परमात्म्याशी जोडले जातो आहोत। नाम घेणारा जो जीव आहे तो जीव उच्चार करतो आहे राम आणि आठवतो आहे परमात्मा अशी स्थिती होऊन जाते आणि ही विचारांनी कायम राहते। आता तुम्हाला वारंवार हे सिद्ध करावं लागत नाही की जीव नाम घेतो आहे राम म्हणतो आहे आणि राम म्हणजे परमात्मा आहे। हा तर्क मागे पडला, तो तर्क इतका सुव्यवस्थित झाला की आता तुम्हाला तो तर्क लढवण्याची गरज भासत नाही, केवळ विचार देखील पुरतो। तुम्ही या विचारांनी नाम घेता की राम जीव म्हणत असताना, मुखांनी नाम चाललेलं असताना परमात्मा आठवतो आहे आणि या प्रकारचं नाम पक्क व्हायला लागतं, इतकं पक्क व्हायला लागतं की अव्यक्त परमात्मा आणि जीव हे त्या विचाराच्या अंगांनी एक आहेत असं तुम्ही भावायला सुरुवात करता, असा विचार करायला सुरुवात करता आणि या विचारातून तुम्हाला एक प्रकारचा आनंद मिळायला सुरुवात होते। त्या आनंदाची चुणूक तुम्हाला जशी मिळते तशी तुम्ही विचाराकडून तो आनंद मिळवण्याकरता म्हणून वारंवार प्रवृत्त होता आणि हा आनंद मिळवण्याची तुमची सवय हळूहळू पक्की होत जाते, इतकी पक्की होत जाते की राम म्हटल्याबरोबर जीवानी परमात्मा व्हायचं हे ठरून जातं, आनंद लगेचच मिळायला लागतो, म्हणजे विचाराचीही गरज भासत नाही। पण लक्षात घ्या की तर्क सुव्यवस्थित झाल्यामुळे तुम्ही विचाराच्या ठिकाणी पोचलात तर्काच्याही पुढं आणि विचार सुव्यवस्थित झाल्यामुळे तुम्हाला आता विचाराचीही गरज भासेनाशी झाली। राम म्हटल्याबरोबर परमात्मा आणि जीव एकरूप आहेत, अशा प्रकारचा एकरूपतेचा आनंद तुम्हाला मिळायला सुरुवात होते। आणि मग तुम्ही निर्विचार होता नाम घेताना, म्हणजे इतर विचार सगळे संपतात आणि राम असं म्हटल्याबरोबर एकरूपतेचा आनंद मिळवायला लागता। आणि हा एक रूपतेचा आनंद प्रत्येक नामाबरोबर तुम्ही मिळवता आणि नाम घेताना वाचेनी आनंद मात्र एकरूपतेचा। असं होता होता प्रत्येक नामाबरोबर आनंदाची स्थिती तुम्हाला मिळायला सुरुवात होते। तो परमात्मा आनंद रूप आहे आणि नाम घेत असताना नाम घेणारा जीव देखील आनंद रूप आहे, अशा प्रकारची भावना तिथं निर्माण होते। ही भावना इतकी सुव्यवस्थित होते तेव्हा नाम घेताना तर्काची गरज तर भासत नाहीच, विचाराची गरज देखील भासत नाही आणि आनंदामध्ये रमण्याची गरज देखील भासत नाही, त्याचीही सहज स्थिती होते। आणि तेव्हा नाम घेत असताना केवळ एक परमात्मा शिल्लक आहे किंवा केवळ नाम घेणारा मी शिल्लक आहे, परमात्मा स्वरूप झालेला असा भाव शिल्लक राहतो। तो आनंद आणि मी एकरूप होऊन जातात, आता माझं स्वरूप आनंदाचंच आहे अशी स्थिती होते। आणि जो नामाशी एकरूप झालेला आणि आनंद दशेला आलेला तो मीच केवळ स्मरायला सुरुवात होते, केवळ मी शिल्लक राहतो आणि आनंदरूप असा मी शिल्लक राहतो आणि प्रत्येक नाम हे निरुपाधिक अशा मीशी येऊन प्राप्त होतो। तेव्हा ही जेव्हा सुस्थिर होते, सुव्यवस्था याही गोष्टीची जेव्हा निर्माण होते तेव्हा प्रत्येक नाम घेत असताना आत आपल्या ठिकाणी तो रमायला सुरुवात होते। म्हणजे राम म्हणजे परमात्मा आहे, जीव नाम घेतो आहे, वैखरीनी नाम चाललेलं आहे, मग ते विचारात उतरलेलं आहे, मग आनंदाचा प्रत्यय येतो आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात आणि याचीच सुव्यवस्था म्हणून, याच स्थितीची सुव्यवस्था म्हणून केवळ मी आनंदरूप असलेलाच पण केवळ मी असा शिल्लक राहतो आणि त्या ठिकाणी नाम चालू राहतं। रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आत्मा, जीवाचा भाव आपण आत्मा आहोत असा निर्माण होतो, तो या परंपरेने निर्माण होतो। अशा रीतीने आत्मा किंवा आत्मस्थिती किंवा आपली शुद्ध स्थिती याच्यामध्ये राहूनच नाम घ्यायला सुरुवात होते आणि याची जेव्हा सुव्यवस्था निर्माण होते तेव्हा आपण आत्मा अशा प्रकारचा भाव दृढतर दृढतम असा होत जातो, अतिशय पक्का असा होत जातो, त्याला भाव असं म्हणतात। आता याला कोणत्याही तर्काची गरज नाही, विचाराची गरज नाही, आनंदाच्या प्रत्ययाची देखील गरज नाही, कारण तिथं दुःख नसतंच, सुखही नसतं आणि आनंद हा शब्द देखील वृत्तीने अनुभवण्याचा असल्यामुळं आनंद अनुभवणारा मी आहे, एक आनंद आहे आणि आनंदाची अनुभूती घेणारा मी आहे हाही भाव तिथं संपतो, ती आनंदाची वृत्ती शुद्ध मी मध्ये मुरून राहते, म्हणून आनंद देखील वेगळा तिथं उरत नाही। असं जेव्हा होतं तेव्हा तो आत्म्याचा भाव होऊन जातो। रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा आत्मा, जीवाचा भाव असा होऊन जातो की आपण आत्मा आहोत। जो शिवाचा राम जप अशा प्रकारच्या भावाने जीव हा शिवस्वरूप होऊन जातो। भाव ठेवा असं म्हटल्यानंतर एकदम भाव ठेवता येत नाही, कोणत्या रीतीने भावापर्यंत पोचता येतं हे मी तुम्हाला सांगतोय। अशा नामाचा उच्चार प्रल्हादाच्या ठिकाणी उच्चार केल्यानंतर सत्वर बिंबला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तर उद्धवाला कृष्ण हा दाता होऊन गेला। ज्ञान देव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे। खरं म्हणजे हे सुलभ नाव आहे, नाम आहे, पण याचं मर्म जाणणारा मात्र विरळा आहे, त्यामुळे हे सर्वत्र दुर्लभ होऊन गेलेलं आहे। सगळीकडं कुठेही जा तुम्ही, तुम्ही पुण्यात असा अथवा नाशिकमध्ये असा अथवा साताऱ्यामध्ये असा अथवा नगरमध्ये असा, मुंबईत असा, ठाण्यात असा, दुर्लभ आहे, सर्वत्र दुर्लभ। तुम्ही हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत जा, याचं वर्म जाणणारे थोडे आहेत, विरळा अतिशय थोडे लोक याचं वर्म जाणतात। बाकीचा अवडंबर तर तुम्हाला खूप ठिकाणी दिसेल, पण अशा प्रकारचं सुलभ नाम जाणणारे विरळा लोक मात्र कमी आढळतील। याचं कारण हा आपल्या स्वतःवर पूर्ण जाणून केलेला प्रयोग आहे, जो करू इच्छितो तो तिथं प्राप्त देखील होतो। म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मुखानी आपण विषय घेतलेला आहे की हरी मुखे म्हणा, वाचेनी नाम घ्यायला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, पण ते त्यांना कसं अपेक्षित आहे ते जे वर्णन करून ते सांगतात ते आपण समजून घेतो आहोत। नंतर नंतर आपण याची थोडी थोडी प्रॅक्टिस प्रात्यक्षिक देखील करणार आहोत। अशा प्रकारचा मोठा आनंददायी असा विषय आपला चाललेला आहे। हा विषय माझ्या कल्पनेप्रमाणे खूप काळ चालेल असं वाटतं, पण जेवढा काळ चालेल तेवढा आपण खरंच आनंदाच्या सुखाच्या अशा साम्राज्यामध्ये असू अशी मला खात्री आहे। आता इथून पुढचं प्रवचन मला असं वाटतं किती 21 तारखेला होणार असं वाटतं मला, किती 20 तारखेला 20 मेला आपलं प्रवचन होईल आणि ते परत याच ठिकाणी होईल। जवळपास एक महिनाभर आपली सुट्टी आहे पारायणाच्या करता म्हणून आणि आपल्या उत्सवाच्या करता म्हणून पुढच्या रविवारपासून त्याच्या पुढच्या रविवारपर्यंत 8 दिवस आपण सगळे मुक्काम पोस्ट एसपी कॉलेज मुख्य इमारतीच्या मागे हिरवळीवर असे आहोत आणि मग त्याच्यानंतर आपलं केंद्र बंद राहतं। जवळपास 10 दिवस आपलं केंद्र बंद राहील म्हणजे कधी बुधवारी आपलं केंद्र त्याच्या 16 तारखेच्या बुधवारी आपलं केंद्र परत चालू होईल। 6 तारखेचा कार्यक्रम झाल्यावर 16 तारखेला म्हणजे 10 दिवसांनी आपलं केंद्र चालू होईल आणि त्याच्यानंतर येणारा रविवार इथं तुम्ही आहात मीही आहे आपण मग हा परत मोठा आनंददायी असा विषय। पण तोपर्यंत मी आता जे सांगितलं त्याची प्रॅक्टिस तर तुम्ही करू शकाल। पारायणाच्या दरम्यानच्या काळामध्ये जे नाम घ्यायला तुम्ही बसाल, ज्यांना शक्य आहे ते रजा वगैरे जे काढू शकतात असे, तर ते एका प्रकारे अभ्यासही करू शकतील। तर या पद्धतीने अभ्यास करून बघा। माझ्यापाशी काही निवेदन आलेलं आहे पारायणासाठी निवेदन म्हणून, सगळ्या साधकांनी पारायण